आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरी आणि लष्करी आस्थापनांना धक्का न लावता 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त। ऑपरेशन सिंदूरचं सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक, विविध देशांकडून पाठिंबा। कोळसा वापर आणि वाटप करण्याच्या सुधारित शक्ती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार विषयक समितीची मान्यता। छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 22 नक्षलवादी ठार। आणि महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथे झालेल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 23 धावांनी विजय। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त झाले आहेत। परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्त्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा लष्करी आस्थापनांना धक्का न लावता ही मोहीम फत्ते झाल्याचं त्यांनी सांगितलं। ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झाली। मंत्रिमंडळ सदस्यांनी या मोहिमेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली। या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे। पहलगाममध्ये देशातल्या निरपराध बांधवांच्या निर्घृण हत्येला भारतानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलांनी धाडस आणि शौर्याचं प्रदर्शन करत इतिहास रचला असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले। जगानं दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण दाखवलं पाहिजे असं मत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसंच राज्यमंत्री एल मुरुगन यांनीही या मोहिमेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे। आपल्याला भारतीय लष्कराचा अभिमान आहे असं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। काँग्रेस दहशतवादाविरोधात कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी लष्कर आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे। ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्यानं केलेली कामगिरी अतुलनीय आहे तसंच पहलगाम इथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना ही खरी श्रद्धांजली असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलावरचा भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवत हवाई दलानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला अशी प्रतिक्रिया माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी दिली। भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल साऱ्या जगानं भारताला पाठिंबा दिला आहे। भारताला दहशतवादापासून स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे। भारतातले इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलं आहे की निरपराधांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना तोंड लपवायला जागा नाही हे समजलं पाहिजे। रशियाच्या परदेश मंत्रालय प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्याचा रशिया निषेध करत असल्याचं सांगून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचं आवाहन केलं आहे। जपानचे परराष्ट्र मंत्री इवाया ताकेशी यांनी दहशतवादाविरोधातल्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार करत दोन्ही देशांनी संयम ठेवावा असं आवाहन केलं आहे। जर्मनी दोन्ही देशांच्या संपर्कात असून त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं देखील शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। संयुक्त अरब अमिरातीचे उपप्रधानमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल नहयान यांनी भारत आणि पाकिस्तानशी संपर्क साधून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रेहमान बिन जासिम अल थानी यांनी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी संवाद साधून शांतता आणि संवादाच्या मार्गानं तोडगा काढण्यासाठी मदत देऊ केली आहे। पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आवाहन केलं आहे। 26 निरपराधांचे बळी घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं असल्याची प्रतिक्रिया राज्यात उमटत आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
कुठलाही दहशतवाद भारत सहन करणार नाही हे भारतीय सैन्य दलानं दाखवून दिलं आहे. ऑपरेशन सिंदूर मोहिमेनं हे सिद्धच केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य दलाचं कौतुक केलं.
भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया. प्रिसिशन पद्धतीनं एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे 9 अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत. सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितलं.
आम्ही अगोदर सांगत होतो, आदरणीय प्रधानमंत्री जशा तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं मुली बाळींचं आणि जे काही कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला.
सैन्य दलाच्या कारवाईबद्दल लष्करी दृष्टिकोनातून प्रकाश टाकताना हेमंत महाजन यांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तानला अतिशय चांगलं असं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पाकिस्तानचे जे 3 मोठे दहशतवादी गट होते, लष्कर ए तोयबा आहे, जैश ए मोहम्मद आहे, हिजबुल मुजाहिद आहे, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 9 ठिकाणी हल्ले करण्यात आले, खूप क्षेपणास्त्राच्या मदतीने हल्ले केले आणि जे जे तिथे होते ते मारले गेले. म्हणजे या क्षणाला जेवढे दहशतवादी होते हे सगळे मारले गेलेले आहेत.
तर निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल शैलेश रायकर यांनी सांगितलं.
नुकताच पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे देश म्हणून भारतावर जरी काही विपरीत परिणाम झाला नाही तरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील देशाची प्रतिमा डागाळली जाते. देशाचे नागरिक तसेच सैन्य दले यांच्यामध्ये संताप व विफलतेचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे देशाने म्हणजेच पर्यायाने केंद्र सरकारने देशाचे सार्वभौमत्व तसेच नेतृत्वाची निर्णय क्षमता सिद्ध करण्यासाठी लष्करी कारवाई करणे अपरिहार्य ठरते.
सैन्य दलाच्या या कारवाईबद्दल दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांचे नातेवाईक म्हणाले.
भारतीय सैन्याने आता जो स्ट्राईक केला, 9 मिसाईल सोडले, तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला. पहलगाम मध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलंय त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता. आणि भारत सरकारने बदला घेतलाय त्यांचे आभारच आहेत. आणि त्यांनी आता सुरुवात केली आहे दहशतवादाचं, त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे.
सैन्य दलाच्या या कारवाईनंतर आता भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांचे पाठीराखे पुरेपूर बोध घेतील हे नक्की.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोळसा वापर आणि वाटप करण्याच्या सुधारित शक्ती योजनेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या अर्थव्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली आहे. केंद्र, राज्य आणि स्वतंत्र औष्णिक वीज केंद्रांना कोळसा पुरवठा करण्यासाठी या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. देशातल्या 5 नव्या IIT शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात करगुट्टा टेकडीवर आज सकाळी CRPF, जिल्हा राखीव दल, स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली. नक्षलवाद विरोधी मोहीम अद्याप सुरू आहे. महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 23 धावांनी विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 337 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिक्सनं 123 धावा केल्या. ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. दीप्ती शर्मानं 93 तर स्मृती मंधानानं 91 धावांचं योगदान दिलं. भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेला 50 षटकात 7 गडी गमावून 314 धावा करता आल्या. भारतातर्फे अमनज्योत कौरनं 3 तर दीप्ती शर्मानं 2 बळी मिळवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरी आणि लष्करी आस्थापनांना धक्का न लावता 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूरचं सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक, विविध देशांकडून पाठिंबा. कोळसा वापर आणि वाटप करण्याच्या सुधारित शक्ती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार विषयक समितीची मान्यता. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 22 नक्षलवादी ठार. आणि महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.